chinimandi.com podcast.
सुहित जीवन ट्रस्ट कडून मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान. किती देता याला महत्व नाही, पण देणाऱ्याची ओंजळ संवेदनशीलतेनं ओतप्रोत असेल तर ती निश्चितच आगळी ठरते. याचाच प्रत्यय म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुहित जीवन ट्रस्टच्या गतिमंद आणि बहुविकलांग शाळेच्या वतीनं जमा करण्यात आलेला निधी. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण आणि उरण तालुक्यातील गतिमंद आणि बहुविकलांगांसाठी गेली 15 वर्ष कार्यरत असलेल्या या संस्थेनं आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी थेट 25,000 रुपयांचा धनादेश एका पत्रासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्नशील आहे. या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्री सहायता निधी COVID-19 या माध्यमातून जमा केला जात आहे. या निधीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आदींनी यथाशक्ती योगदान द्यावं असं आवाहनही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी केलं आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अगदी वाढदिवसासाठी साठवलेले पैसेही या निधीत देण्यासाठी चिमुकले खारीचा वाटा उचलू लागले आहेत. गतिमंद आणि बहुविकलांगांच्या कल्याणासाठी कार्यरत सुहित जीवन ट्रस्ट सारख्या संस्थाही पुढे येऊ लागल्या आहेत. संस्थेच्या विश्वस्तांनी पाठवलेल्या पत्रात आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. समाज आणि शासन वेळोवेळी आमच्या मदतीसाठी धावून येतं, त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत समाजाचं अल्पसं ऋण फेडण्याचा संस्थेचे विद्यार्थी, पालक, कर्मचारी आणि विश्वस्त यांचाही प्रयत्न असल्याचं त्यांनी नम्रपणे नमूद केलं आहे.